श्रीराम श्री समर्थांचा मनोबोध 157 श्लोक आपण पाहतो. बहुशास्त्र रुंडाळीता वाढ आहे, जया निश्चयो एक तोही नस आहे. मती भांडती शास्त्रबोधे विरोधे, गती खुंटती ज्ञानबोधे प्रबोधे. शास्त्र अभ्यासाचं ठरवलं, शोधायचं ठरवलं, वाढ आहे, पुष्कळ आहे शास्त्राचा विस्तार. अनादिकालापासून इतके ग्रंथ लिहिलेले गेले, तितकी शास्त्र आहेत, षडशास्त्र आहेत, अभ्यास पुष्कळ झालेला आहे. ग्रंथ वाचतायत मंडळी, अभ्यास करतायत सगळे, पण प्रत्यक्षात काय आहे तर त्यांच्यामध्ये सुद्धा एक निश्चय झालेला नाही आहे. या शास्त्रामध्ये सुद्धा त्यांच्यामध्ये वेगळी वेगळी मतं आहेत, मतभेद आहेत, भांडणं आहेत, खंडन मंडन आहे. एक एक सांगतो तो दुसरा ते खोडतो, आपलं मत मांडतो. त्यामुळे एक जो निश्चय व्हायला पाहिजे, जया निश्चय हो एक तेही न सहाय, सगळ्यांचं एकमत होत नाही आहे. एकमत का होत नाही तर हे शब्दाच्या पातळीवर चाललेलं आहे सगळं. प्रत्येकाची बुद्धी त्याच्यात आहे, बुद्धीच्या पातळीवर प्रत्येकाचे विचार भिन्न आहेत, त्याप्रमाणे तो माझंच म्हणणं बरोबर आहे म्हणून ते मांडण्याचा प्रयत्न करतो आहे, दुसऱ्याचं म्हणणं खोडून काढतो आहे. अशा तऱ्हेनं हे मती भांडती शास्त्रबोधे विरोधे, शास्त्रच आहे, षडशास्त्र आहेत, त्या शास्त्रामध्ये सुद्धा एकवाक्यता होत नाही आहे आणि त्यांच्यामध्ये वादविवाद हे चाललेलेच आहेत. अनादिकालापासून हे चालूच आहे की पंडितांनी जायचं, वादविवाद करायचे, त्याला हरवायचं, यांनी जिंकायचं, म्हणजे हे एका पातळीवर हे सगळं काही चाललेलं आहे. पण हे वादविवाद मतभेद केव्हा थांबतात असं जर विचारलं तर ते म्हणतात गती खुंटती ज्ञानबोधे प्रबोधे. जेव्हा एखाद्याच्या लक्षात येतं की हे शब्दांचा जो व्यापार चाललेला आहे सगळा हा पुरे, आता आपण हे अनुभवाचं करून घेतलं पाहिजे, काय जे शास्त्र सांगतायत ते आपल्या अनुभवाला आलं पाहिजे तर आपण खरं समजणार. नुसतं तुम्ही काय सांगताय ते मला पुरेसं वाटत नाही आहे म्हणून एखाद्याने ठरवून जर का साधना करायची ठरवली, गुरुकृपा प्राप्त करून घेतली आणि त्याला जर ज्ञानबोधे प्रबोधे, त्याला जर आत्मज्ञान झालं, आतमध्ये ते ज्ञान जर प्रगट झालं, यांनी त्याचा अनुभव घेतला, तर मग मात्र गती खुंटती, मग मात्र काही बोलायचं राहत नाही. मी अनुभवलाय श्रीखंड असा शब्द घेतला, त्याच्यावर प्रत्येकजण वेगळं वेगळं मत सांगतोय, असं आहे, तसं आहे, तसं आहे. मी एखादा म्हणतो ते नुसतं असं तसं म्हणण्यापेक्षा चाखून बघा ना, एक बोट चाखून बघितलं कळलं कसं आहे ते. आता वादविवाद संपले, कारण ज्याच्यासाठी सगळी चर्चा चालली होती, जे शब्दात येत नव्हतं पण आपण शब्दात आणायचा प्रयत्न करू, एक बोट चाखून बघितलं कळलं कसं आहे ते. आता वादविवाद संपले, कारण ज्याच्यासाठी सगळी चर्चा चालली होती, जे शब्दात येत नव्हतं पण आपण शब्दात आणायचा प्रयत्न करत होतो आणि त्यातही पुन्हा अहंकाराने माझंच म्हणणं बरोबर आहे, दुसऱ्याचं चूक आहे असं चाललं होतं, त्यामुळे एकमेकाच्या विरोधी ग्रंथ विचार मांडले जात होते, चर्चा केल्या जात होत्या, तोपर्यंत ते सगळे वादविवाद सुरू होते. पण ज्या वेळेला एखाद्याने अनुभव घेतला आणि म्हणून स्वानुभव ज्याला आलेला आहे, आत्मानुभूती संपन्न असे संत जे आहेत ते कधीही वादविवादात पडत नाहीत. मला माहिती आहे स्वामी माधवनाथांच्या दुकानात एकजण येत असत, पंडित मोठे होते, वेदांतावर निनाळ्या ग्रंथावर खूप लिखाण त्यांनी केलं होतं, ते यायचे भेटायला म्हणून यायचे आणि काहीतरी असा विचार काढून स्वामींना बोलायला लावायचे. पण ज्या ठिकाणी वादाचा मुद्दा यायचा त्या ठिकाणी स्वामी ते बोलायचंच बंद करायचे, तुमचं बरोबर आहे ठीक आहे म्हणायचे. कारण स्वामीनं म्हणकडे त्यांचा अनुभव पूर्ण होता, त्यामुळे ही चर्चा करण्यात काय, शुष्क चर्चा म्हणतात, चोरट्या चगळायच्या कशाला, त्यातला रस काय तो कळल्यानंतर त्या चोरट्या कशाला चघळता? म्हणून सद्गुरू देखील आपला शिष्य जर असं कशात पडत असेल तर त्याला सांगतात, जाग करतात, ह्याच्यात पडू नको, तू आपल्या मार्गाने जा. त्याचं कारण असा शुष्क वादविवाद करण्यामधून काहीही साधत नसून फक्त डोक्याला व्यग्रता आणि अहंकार जास्ती हे सगळं काढायला पाहिजे. म्हणून बहुशास्त्र झुंडाळीता वाड आहे, जया निश्चयो एक तोही नस आहे, मती भांडती शास्त्र बोधे विरोधे, गती खुंटती ज्ञान बोधे प्रबोधे. जय जय रघुवीर समर्थ.